ಸಾರಹಾಲಾಹಲಮೋಹಶಾಂತಯೇ ಕುಂಡಲೀಕವರದೇಹಾರಿ ವಿಠ್ಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ. ಆತ ಯಯಾವರೀ ಗುರುಭಕ್ತಿಚಿ ಪರಿ ಸಂಗೋಗಾ ಅವಧಾರಿ ಚತುರನಾಥ. ಆಘವಿಯಾಚಿ ದೈವಾ ಜನ್ಮಭೂಮಿ ಹೇ ಸೇವಾ ಜೆ ಬ್ರಹ್ಮಕರಿ ಜೀವಾ ಶೋಚ್ಚಾತೇಹಿ. ಹೇ ಆಚಾರ್ಯೋಪಾಸ್ತಿ ಪ್ರಗಟಿ ಜೈಲ ತುಜ ಪ್ರತಿ ಬೈಸೋದೆ ಏಕ ಪಾಂಕ್ತಿ ಅವಧಾನಾಚಿ. ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜನೇ ಹಿ ಅಮಾನಿತ್ವಂ ಅದಂಭಿತ್ವಂ ಅಹಿಂಸಾ ಕ್ಷಾಂತಿಹಿ ಆರ್ದವಂ ಆಚಾರ್ಯೋಪಾಸನಂ. ಹಿ ಜಿ 13ವ್ಯಾ ಅಧ್ಯಾಯ ಮಧ್ಯೆ ಜ್ಞಾನಾಚಿ ಲಕ್ಷಣ ಆಲೇಲಿ ಆಹೆತ್. ತ್ಯಾ ಲಕ್ಷಣಾಂಚಾ ದರ್ಮ್ಯಾನ್ ಆಚಾರ್ಯೋಪಾಸನಂ ಯಾಚರ್ ನಿರೂಪಣ ಕರ್ತಾನಾ ಕೇಲೇಲಿ ಹಿ ಪ್ರಸ್ತಾವನಾ ಆಹೆ. ಆತಾ ಯಯಾವರಿ ಗುರುಭಕ್ತಿಚಿ ಪರಿ ಸಾಂಗೋಗಾ ಅವಧಾರಿ ಚತುರನಾಥ. ಅರ್ಜವ ಹೆ ಜ್ಞಾನಾಚ ಲಕ್ಷಣ ಸಾಂಗಿತ್ಲ್ಯಾನಂತರ ಆತಾ ಗುರುಭಕ್ತಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಸಾಂಗತಾಹೆತ್. ಪಾದ ಸೇವನ್ ಅರ್ಚನ ವಂದನ ದಾಸ್ಯ ಯಾ ನವವಿಧ ಭಕ್ತಿಚಾ ಪ್ರಕಾರಾತ್ಲ್ಯಾ ಯಾ ಎವಢ್ಯಾ ಭಕ್ತಿನಾ ಪ್ರತಿನಿಧಿತ್ವ ಕರಣಾರಿ ಅಶಿಹಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜನ್ನಿ ಸಾಂಗಿತ್ಲೇಲಿ ಗುರುಭಕ್ತಿ ಆಹೆ. ಪಂಧ್ರಾವ್ಯಾ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿಯ ಪರಮ ಪವಿತ್ರ ಅಶಾ ಗುರುನಮನಾಚಾ ಓವ್ಯಾ ಆಣಿ ತ್ಯಾ ಗುರುನಮನಾಚಾ ಓವ್ಯಾನ್ವರ್ ತ್ಯಾಲಾ ಧರೂನ್ ಆಪಣ ಕೇಲೇಲಿ ಸಾಧನಾ ಯಾಚ್ಯಾ ನಂತರ ಪಾದಸೇವನ್ ಅರ್ಚನ್ ವಂದನ್ ಆಣಿ ದಾಸ್ಯ ಯಾ ಬಾಬತ್ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜನ್ನಿ ಅಜೂನ್ ಏಕಾ ಠಿಕಾಣಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಮಧ್ಯೆ ಜೀ ಫಾರ್ ಮೋಠಿ ಉಂಚಿ ಗಾಠಲಿ ತೊ ಭಾಗ ಆತಾ ಆಪಣ ಪಾಹತೋ ಆಹೋತ್ ಭಾಗ್ಯವಾನ್ ಆಹೋತ್. ಜೊ ಗುರು ಭಕ್ತ ಆಹೆ ತೊ ಜ್ಞಾನಿ ಆಹೆ ಹಾ ಮೂಳ ವಿಷಯ ಆಹೆ ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಾ. ಜ್ಞಾನ್ಯಾಚಿ ಲಕ್ಷಣ ಜ್ಞಾನಾಚಿ ಲಕ್ಷಣ. ಜೊ ಗುರು ಭಕ್ತ ಆಹೆ ತೊ ಜ್ಞಾನಿ ಆಹೆ. ಜೊ ಗುರು ಭಕ್ತ ನಾಹಿ ತೊ ಜ್ಞಾನಿ ನಾಹಿ. ಜ್ಯಾಚ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಅಮಾನಿತ್ವ ಆಹೆ ತೊ ಜ್ಞಾನಿ ಆಹೆ. ಜ್ಯಾಚ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಅದಂಭಿತ್ವ ಆಹೆ ತೊ ಜ್ಞಾನಿ ಆಹೆ. ಜ್ಯಾಚ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಅಹಿಂಸಾ ಆಹೆ ತೊ ಜ್ಞಾನಿ ಆಹೆ. ಅಶಾ ಪ್ರಕಾರಚಾ ವಿಷಯ ಚಾಲಲೇಲಾ ಆಹೆ. ಜ್ಞೇಯಾಚಾ ಲಕ್ಷಣ ಯಾಚ್ಯಾ ನಂತರ ಭಗವಂತಾನಿ ಸಾಂಗಿತ್ಲ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜಾನಿ ಸಾಂಗಿತ್ಲ ತರಿ ಜ್ಞೇಯ ಐಸೆ ಮ್ಹಣಣೆ ವಸ್ತುತೆ ಯೇಣೇಚಿ ಕಾರಣೆ ಜೆ ಜ್ಞಾನವೀಣ ಅನ್ಯ ಕವಣೆ ಉಪಾಯ ನ ಯೇ. ಜ್ಞೇಯ ಮ್ಹಣಜೆ ಪರಮಾತ್ಮ. ಜ್ಞಾನಾಖೇರಿಜ್ ಅನ್ಯ ಕೋಣತ್ಯಾಹಿ ಉಪಾಯಾನಿ ಜೆ ಸಾಪಡತ್ ನಾಹಿ ತೆ ಜ್ಞೇಯ. ಜೆ ಜಾಣತಲಿಯ ವರವತೆ ಕಾಹೀಚ ಕರಣೆ ನಾಹಿ ಯೇಥೆ. ಜೆ ಜಾಣಲ್ಯಾನಂತರ ಕಾಹಿಹಿ ಕರ್ಣ ಆಣಿ ಅಕರ್ಣ ಕರ್ತವ್ಯ ಆಣಿ ಅಕರ್ತವ್ಯ ಯಾ ಗೋಷ್ಟಿ ಸಂಪೂರ್ಣ ಜಾತಾತ್. ಜಾಣನೆಚಿ ತನ್ಮಯಾತೆ ಆಣಿ ಜಯಾಚೆ ಆಣಿ ಜ್ಯಾಚ ಜಾಣಣ ಹೇ ತ್ಯಾ ಜ್ಞೇಯಾಶಿ ಏಕರೂಪತಾಚ ಆಹೆ. जे ज्ञेय प्राप्त झालं असताना ते प्राप्त झालं म्हणून त्याला ज्ञान झालं असं म्हटलं जातं, तीही ज्ञानाची लक्षणं सांगितली जात आहेत. जर ज्ञान झालं असेल तर मानित्वाच्या कल्पना नसल्या पाहिजेत, अमानित्व असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे. तसंच ज्ञान जर झालं असं असेल तर तो गुरुभक्त असला पाहिजे असा विषय ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, मुळात भगवंत सांगतायत. अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह, सर्व जगताबरोबर तिन्ही लोकांबरोबर अद्वैत भाव ठीक आहे पण गुरूंबद्दल नाही, गुरूंबद्दल द्वैत भाव आणि साष्टांग प्रणिपात. गुरूंच्या समोर उभं राहून सोहम सोहम नाही म्हणायचं, तुम्ही तोच मी असं नाही म्हणायचं. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी समोर उभं राहून छाती काढून सोहम नाही म्हणायचं, तिथं शरण जायचं. समर्थांच्या समाधी समोर ते नाही म्हणायचं, स्वामीजींच्या समोर नाही म्हणायचं. नाही म्हणायचं याचं कारण असं की ज्याच्या योगाने ज्ञान झालं त्याच्यासमोर ताठा नाही चालत. ज्याच्यासमोर ज्ञान झालं त्याच्यासमोर नम्रताच पाहिजे, त्याच्यासमोर भक्तीची भावना पाहिजे, त्याच्यासमोर कृतज्ञता पाहिजे. म्हणून ही जी गुरुभक्ती आहे ही गुरुभक्ती जो चतुरांचा शिरोमणी आहे, चतुरनाथ आहे असा अर्जुन त्याला सांगितली जाते आहे. कारण ही समस्ते देखील चतुराला ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरलाय की चतुरनाथा. आणि गुरु ते की जे शिष्याला अद्वैताचा उपदेश करतात, गुरु ते की जे शिष्याला सगुणाबद्दल प्रेम लावतात, गुरु ते की जे इंद्रिय दमनाचं महत्व प्रतिपादन करतात आणि इंद्रिय दमन शिष्याकडून अपेक्षित धरतात. गुरु ते की ज्यांनी स्वतः अपरोक्ष अनुभूती घेतलेली आहे. गुरु म्हणून खूप मंडळी आहेत आणि सर्वसामान्यत परोक्ष ज्ञानानी म्हणजे ग्रंथात वाचून झालेल्या ज्ञानानी आणि जर जरा तर्कबुद्धी वगैरे चांगली असेल, वक्तृत्व वगैरे चांगलं असेल, जरा व्यक्तिमत्व वगैरे लाभलेलं असेल तर तो गुरु वाटण्याचा संभव असतो. मी नुकतंच कुठेतरी वाचलं की 100 गुरूंमध्ये सद्गुरु एकच असतो. 100 गुरु तुम्ही पाहता ते गुरु म्हणूनच वावरत असतात पण सद्गुरु एखादाच असतो त्याच्यामध्ये. ज्याला गुरुत्वाचा अहंकार नाही, जो गुरु म्हणून विशेष तऱ्हेने वर्तन करत नाही, शक्य आहे की खूप उत्तम प्रवचन असतील, शक्य आहे की व्यक्ती अशी दिसते की दुसरे जणू तुकाराम बुवा किंवा समर्थ. शक्य आहे खूप रंगून गेलेला असेल असा दिसत असेल पण शिष्याच्या साधनेतल्या अडचणी त्याला समजतीलच असं नाही. प्रवचन करणाऱ्याला शिष्याच्या समोर असलेल्याच्या अडचणी समजतीलच असं नाही. शक्य आहे की श्रीकृष्णांबद्दल बोलत असताना तो श्रीकृष्णच वाटेल, शक्य आहे की बुद्धांबद्दल बोलत असताना बुद्धच बोलतायत असं वाटेल, शक्य आहे की महावीरांबद्दल बोलत असताना महावीरच आहेत असं वाटेल. पण त्याला ध्यानाच्या खाणाखुणा माहीत नसतात, त्याला भक्तीच्या खाणाखुणा माहीत नसतात, तो नामस्मरणात रंगून गेलेला नसतो, तो प्रवचनाच्या किमती करत असतो. म्हणून ही जी गुरु भक्ती आहे ही गुरु भक्ती तुम्हाला सर्रास करता येणार नाही. जे सद्गुरु आहेत त्या सद्गुरूंची भक्ती सांगितलेली आहे. मुळात सत्पुरुष ओळखण्याचं चूक अशी सर्वसामान्यपणाने बऱ्याच प्रमाणामध्ये घडते. काया वाचा मनानी जो दीनजनांवर कृपा करतो तो गुरु. त्याच्या मनामध्ये कृपेचा भाव असला पाहिजे. कृपेचा भाव कसा होतो तर तुम्ही स्वामीजींना पाहिलेला आहे. कशी कृपा बरसत होती डोळ्यांमधून, कसं प्रेम बरसत होतं ते तुम्हाला माहिती आहे. शिष्याची संसार बंधनं तोडून टाकण्याकरताच जे सर्व काही करत असतात. संसारात फार रमलेल्या शिष्याला ते संसारापासून तोडून टाकतील, त्याच्या रमण्याला तोडून टाकतील, संसारापासून तोडून टाकतील याचा अर्थ. वाढत चाललेला धंदा आहे तर कौतुक करत बसणार नाहीत, वा वा असं म्हणत बसणार नाहीत, त्याला सावध करतील. वाढत चाललेली पद आहेत, नोकरी आहे, प्रगती आहे तर ते त्याला सांगतील की याच्या बरोबरीने परमार्थ आवश्यक आहे. जी संसार बंधनं, ज्या गोष्टीमुळे संसार बंधनं पडतात, फार रमून गेलेलं आहे प्रपंचामध्ये, ते सावध करतील. जे सावध करतील ते सद्गुरु असतील. जे तुमच्या मनासारखं बोलतील ते सद्गुरु असतीलच असं नाही. सद्गुरु ते की जे शिष्याच्या ठिकाणी असणारं अहंकाराचं ठाणं उठवण्याचा प्रयत्न करतात ते सद्गुरु. तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येक जण अहंकारानेच वर्तन करत असतो. निरहंकारी म्हणणारा देखील अहंकारातच सापडलेला असतो, तो निरहंकारी नसतो. निरहंकाराचा देखील अहंकार असू शकतो. आणि परमार्थामध्ये तर हा अहंकार फार शिगेला पोचतो. साधेपणाचा, साधनेचा, सात्विक वर्तणुकीचा, पारमार्थिक अनुभवाचा, शब्दज्ञानाचा, खूप ऐकल्याचा, खूप वाचल्याचा, हळूहळू करून अहंकार जडण्याची शक्यता असते. माहीत देखील नसतं, असं वाटत राहतं की आपण परमार्थाच्या प्रांगणामध्ये रमून चाललेले आहोत, पण प्रत्यक्षात कदाचित अहंकाराचं पोषण होत असतं. सावध राहायला लागतं. म्हणून तुम्ही जेव्हा सांगता की ध्यानामध्ये आता काहीतरी गरगर गरगर फिरतंय, काहीतरी दिसतंय, कुंडलिनी जागी झाल्यासारखं वाटतंय, फार शांत झाल्यासारखं वाटतंय, तेव्हा सद्गुरू म्हणतात की ठीक आहे, याच्याकडे जरासं दुर्लक्षच करा. हे चांगलं आहे पण तरी देखील हे संपूर्ण नाहीये. कारण शिष्याला कुठंतरी, समोरच्याला कुठंतरी आपलं चाललेलं चांगलं चाललंय हेही हवं असतं. येऊन बसतो माणूस आणि म्हणतो मी असं असं करतोय आणि छान चाललंय ना माझं. जे सद्गुरू असतील ते म्हणतील की याच्यावर थांबू नकोस. मी सकाळी ही स्तोत्र म्हणतो, ही ही पूजा करतो, अशा अशा प्रकारे जप करतो, अजून काही करायला पाहिजे का? त्याला असं उत्तर हवं असतं की नाही नाही चांगलं चाललंय, तुझं जे चाललंय ते तसंच चालू ठेव. मग तो समाधानाने उठतो. हाच अहंकार असतो. तो सांगतो की आता ध्यान इतकं छान चाललंय की बस. तेव्हा सद्गुरूंना माहीत असतं की अजून दोन चार महिन्यांनी येणार आहे आणि म्हणणार आहे की ध्यानात लक्ष लागत नाहीये. कारण त्या सांगण्यामध्ये देखील चांगलं लागलेलं आहे तर त्याचाही अनुभव घ्यावा, नाही जेव्हा लागत तेव्हा त्याचाही अनुभव घ्यावा आणि पार करण्याचा प्रयत्न करावा. एक भगिनी माझ्यापाशी आल्या आणि मला म्हणाल्या की मला अमुक अमुक गुरुंनी सांगितलेलं आहे की माझी कुंडली 2 महिन्यात जागी होणार आहे. माझं खूप चांगलं चाललंय आणि माझी कुंडलिनी शक्ती 2 महिन्यामध्ये जागी होणार आहे. मी मनामध्ये समजून होतो की असं काही होणार नाहीये यांचं. तशी कोणतीही लक्षणं त्यांच्या ठिकाणी नव्हती. कुंडलिनी शक्ती जागी होण्याच्या ज्या साधना आहेत त्या साधना त्या करत नव्हत्या. पण गुरु उगीचच चढवतात. गुरु म्हणतात की तुमचं पुढच्या 2-4 महिन्यात बघा तुमचं साधनेचं कसं होईल. नाही, 2-4 महिने जाणार असतात, अशी फसवणूक चालत नाही. आणि मग त्याच्यानंतर त्या 6 महिन्यांनी आल्या तेव्हा अजूनच गर्तेत सापडलेल्या होत्या. त्या म्हणाल्या की तसं काही झालं नाही. मी म्हटलं अहो तसं काही होणारच नव्हतं, असं कसं होईल. तुम्ही जर काही तसं करत नव्हतात तर तसं होईल कसं. म्हणून सद्गुरु शिष्याच्या ठिकाणी आपल्याला काही होतंय आपण कोणी आहोत हा अहंकार तोडून टाकतात. क्लेश होतात शिष्याला. सद्गुरु हे शब्द ज्ञानात पारंगत असतात. शब्द कसा चालवायचा ते त्यांना चांगलं माहीत असतं. आणि हे शब्द ज्ञान केवळ तर्क ज्ञान नसतं, केवळ त्यांचं कौशल्य नसतं, त्याला शास्त्राचा आधार असतो. शब्देचे परेचे निष्णात असं जेव्हा म्हटलेलं आहे तेव्हा शब्द याचा अर्थ शास्त्रांचे शब्द. पण शास्त्रांचे जे शब्द आहेत तर ते शब्द चालवणारे खूप असतात. वचन द्यायचं, प्रमाण द्यायचं, वचन द्यायचं, प्रमाण द्यायचं, शास्त्राचं प्रमाण द्यायचं, संतांचं प्रमाण द्यायचं. प्रमाण अशा करता द्यायचं की मला समजलं हे तुम्हाला समजावं म्हणून प्रमाण द्यायचं. अशा प्रकारची जनरीत आहे. ज्ञान झालं हे समजायचं कसं, काही प्रमाण वगैरे माहीत असेल तर समजायचं. याला शब्द ज्ञान म्हणत नाहीत. शब्द ज्ञान म्हणजे गोंदवलेकर महाराजांपाशी होतं ते ज्ञान. ते म्हणायचे की माझं बोलणं हे स्फूर्तीचं असतं, तुमचं स्मृतीचं असतं, स्मरणाचं असतं. स्मरणातून बाहेर येतं. तुम्ही स्मरणातून बोलता, वाचलेलं वगैरे असतं ते. मी स्फूर्तीने बोलतो म्हणत असत. रामकृष्णांना कोणीतरी म्हणायचं की तुम्ही जे म्हणालात तर तेच त्या उपनिषदात लिहिलेलं आहे. ते म्हणायचे खरंच अरे मला ते काही माहिती नाही, मला जे अनुभवाचं आहे ते मी बोलतोय असं म्हणत असत. त्यामुळे त्यांचं जे शब्द ज्ञान आहे ते शब्द ज्ञान हे स्फूर्तीचं ज्ञान असतं, स्फूर्तीतून आलेलं असतं. सगळ्या दृष्ट्या ऋषींमध्ये याज्ञवल्क्य ऋषी हे असे ऋषी होते की त्यांचे उदंड वाद झाले. जनक राजाच्या दरबारामध्ये उदंड वाद झाले. जो अनुभवी आहे त्या अनुभवी अनुभव संपन्न अशा व्यक्तीचा शब्दज्ञानाशी शब्दज्ञान केवळ असणाऱ्याशी वाद अटळ असतो, होणारच. कोणी काही म्हणावं आणि याज्ञवल्क्यांनी उठून जनक राजाच्या दरबारात सांगावं की नाही, अशा करता की त्यावेळेला त्याला जगाची पर्वा नसते त्याच्या अनुभवासमोर. तसंच आहे ते, म्हणून तो बोलत असतो. अशा प्रकारे शब्दज्ञानात पारंगत अशा व्यक्ती पुष्कळ सापडतील. पण वेळ प्रसंगी त्यांना त्याचा मेळ घालता येत नाही, अनुभवाशी मेळ घालता येत नाही. सद्गुरूंचं तसं नसतं. सद्गुरू ब्रह्मानंदामध्ये डोलणारे असतात. शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे डुल्लतू. ब्रह्मानंदामध्ये डोलणं याचा अर्थ शांत असणं, आत स्वरूपाच्या ठिकाणी स्थित असणं, समाधानी असणं, तृप्त असणं. ब्रह्मानंदामध्ये डोलणं याचा अर्थ प्रेम करणं, तुका म्हणे एक्या देहाचे अवयव, अशा भावानी प्रेम करणं म्हणजे ब्रह्मानंदामध्ये डोलणं. ब्रह्मानंद जर झालेला असेल तर सर्वत्र ब्रह्म आहे हे समजलं पाहिजे. त्यामुळं एक व्यक्ती म्हणजे मी आणि दुसरी व्यक्ती याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठतेचा भाव नसला पाहिजे. फक्त एक आनंद आणि प्रेमच शिल्लक असलं पाहिजे, विश्वास शिल्लक असला पाहिजे. म्हणून सद्गुरूंचं वर्तन हे अशा पद्धतीचं असतं, ते परम शांत असतात, परम प्रेमळ असतात, आपल्या आनंदामध्ये निमग्न असतात, त्यांच्या अवतीभोवतीची हवा निराळी असते. शिष्याला शिष्याच्या भक्तिभावाप्रमाणे यथोचित प्रबोधन करण्यामध्ये ते समर्थ असतात. हवंय प्रत्येकाला ब्रह्मज्ञान, पण प्रत्येकाच्या ठिकाणी जो भाव आहे त्या भावाप्रमाणे सद्गुरु त्याला देतात. आणि त्याची दुसरी बाजू अशी आहे की त्या भावापेक्षा जास्त तो घेऊ शकत नाही. सद्गुरु संपूर्ण जरी देत असले तरी देखील आपल्या भावाप्रमाणेच जो तो घेऊ शकतो. सद्गुरूंच्या ठिकाणी गुरुत्वाचा अहंकार नसतो. मी असं ऐकलंय की जेव्हा सर्वात प्रथम, माझा संदर्भ एखाद वेळ चुकत असेल, एकनाथजी रानड यांनी सर्व धर्माचार्य एकत्र केले, गुरुजी उपस्थित राहिले, पण एकनाथजी रानड यांनी ते काम केलं विवेकानंद शिला स्मारकाच्या वेळेला. कदाचित संदर्भ चुकत असेल, पण त्यावेळेला जे चार पीठाचे शंकराचार्य होते तर त्याच्यातल्या कोणी कोणी अशी अट घातली ती की माझं स्थान यांच्यापेक्षा वर आहे, त्यामुळं त्या व्यासपीठावर देखील वेगवेगळ्या उंचीची आसनं करावीत. कशा अडचणी झाल्या, तर कोणी म्हणालं की आम्ही आमची आसनं घेऊन बसत असतो, आम्ही असे कुठेही बसत नाही, त्यामुळे आम्ही आमची आसनं घेऊन येऊ. म्हणून सद्गुरूंना एकत्र करणं आणि त्या सगळ्यांना एकत्र बसवणं याच्यासारखी महामुश्किल गोष्ट नाही तथाकथित गुरूंना. आणि जर सद्गुरू असतील तर येऊन बसलेले तुम्हाला कळणार देखील नाही, ते लोकांमध्ये देखील बसतील. गुरुत्वाचा विशेष अहंकार न बाळगता जो वर्तन करू शकतो, गुरुत्वाचं ओझं त्याच्या डोक्यावर नसतं. ही देखील फार फार कठीण गोष्ट आहे. कठीण अशा करता आहे की ते खऱ्या ज्ञानाला पोचले न पोचले तोवरच त्यांचा मान भरपूर वाढलेला असतो, त्यांना ज्ञानी समजलं जात असतं. जे सद्गुरू आहेत ते सद्गुरू शिष्याची आपण सेवा करतो असा भाव धरतात. मी एका लग्नाला गेलो होतो परवाही, कुठेतरी मी सांगितलं, एक सद्गुरू आले ते तिथं, तर एक डीएसपी त्यांचे पाय चेपत बसले, ते एका कोचावर बसले, ते लग्नाच्या तिथं जे कोच मांडून ठेवले जातात, तर एक त्यांनी त्यांच्या मांडीवर पाय दिले ते आणि ते दाबत होते. मी जेव्हा गेलो तेव्हा एक खूप मोठे गृहस्थ मला तिथं घेऊन गेले. सर्वांच्या समोर पाय चेपत बसायचं आणि मला ओळख करून दिली की हे अमुक अमुक सद्गुरू आहेत आणि हे जे पाय चेपतायत ना, हा साधा माणूस नाही, हा डीएसपी आहे, तो त्यांचे पाय चेपत बसलेला आहे. आणि ते मस्त इकडं तिकडं गप्पा मारत सगळ्यांशी बसलेले होते. शिष्याकडून सेवा घेणं हा भाव सद्गुरूंच्या ठिकाणी नसतो, सद्गुरु जे असतात त्यांच्या ठिकाणी नसतो। तसंच शिष्याकडे तुच्छ भावाने पाहणारा सद्गुरु कधीही असू शकत नाही। शिष्याकडे ब्रह्मभावाने पाहणारे तेच गुरु असतात। सगळ्या जगताकडे ब्रह्मभावाने पाहायचं आणि शिष्याकडे तुच्छ भावाने पाहायचं, मुखामध्ये केवढी मोठी मोठी वचन आणि किती छोट्या छोट्या कारणांवरून संघर्ष उभे राहतात हे पारमार्थिक क्षेत्रामध्ये, याचं कारण ब्रह्मभावानी पाहण्याची दृष्टी चुकते। सद्गुरु शिष्याकडे ब्रह्मभावानी पाहतात। आपल्याला जे आश्चर्य वाटायचं की स्वामीजी आपण कोणीतरी विशेष आहोत अशा भावनेने आपल्याकडे पाहत असत, बोलत असत, याचं कारण ते आपल्याकडे ब्रह्मभावानी पाहत असत, आपल्या आत परमात्मा पाहत असत। मुंगीच्या आत जे परमात्मा पाहणं अपेक्षित आहे ते व्यक्तीच्या आतही परमात्मा पाहणं अपेक्षित आहेतच। सर्व भूतमात्रांकडे भगवत भावाने पाहतात ते सद्गुरु। आपल्या निर्वाहाचा भार शिष्यावर टाकणारे सद्गुरु नव्हे तर। स्वामीजींनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही तुमच्या नोकऱ्या चालू ठेवा, जी रिटायरमेंटचं वय असेल त्या वयातच रिटायर व्हा। माझा अपवाद झाला हे मी सांगत असतानाही तुम्हाला सांगतो, आपलं काम अपरिमित वाढायला लागल्यानंतर मी नोकरी सोडली। त्यांनी स्वतः त्यांच्या वयाच्या 62व्या वर्षापर्यंत दुकानदारी केली पोटासाठी। मी सुद्धा जेव्हा रिटायर झालो तेव्हा सर्व तऱ्हेने हिशोब केले। मिलिंददादा, पोफळे काका, आरके शेठ या मंडळींना मी विश्वासात घेतलं, त्यांना माझ्याजवळच्या रकमा सांगितल्या, व्याज पेन्शन मिळून माझं जमतंय हे माझ्या लक्षात आलं। तेव्हाचं आपलं जमतं हे लक्षात आलं नोकरी सोडली। शिष्यावर भार घालून नोकरी सोडणं हा प्रकार करायचा नाही। माझ्या वडिलांचे पैसे मला मिळाले, आणि शिष्यावर निर्वाहाचा आपला भार न टाकता शिष्याच्या अडचणीच्या वेळेला देखील धावून धावून जो मदत करतो तो सद्गुरु। स्वामीजी आम्हाला म्हणाले की आशा करता की समोर बसलेल्या व्यक्ती जर असं धरतील की दोन वेळच्या जेवणाकरता हे आपल्यावर अवलंबून आहेत तर तुमच्या उपदेशाचा प्रभाव नाही पडणार, तुमच्या सांगण्याचा प्रभाव पडू शकत नाही। आशा करता तुम्ही तुमचं स्वतःचं उत्तम कमावणारे असे असले पाहिजेत आणि मग काय जे तुम्हाला निरूपण करायचं ते निरूपण करा। सद्गुरु हे विषयांचा भोग अथवा विषयांचा त्याग या दोन्ही गोष्टीबद्दल सारख्या भावानी पाहणारे असले पाहिजेत असतात। विषय पाहून घाबरून पळून जाणं, विकर्षण आणि आकर्षण या दोन्ही तशा बरोबर एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात। तरीही जे भोग मिळतात तर ते भोग प्रारब्धाप्रमाणे मिळतात, ते देहाचे आहेत हे जाणून सद्गुरु हे त्याच्यापासून सतत अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात। अशा प्रकारचा विवेक त्यांच्या अंतःकरणामध्ये सतत जागा असतो, जागा असणं अपेक्षित आहे तरच ते सद्गुरु। नाथांनी असं म्हटलंय की त्यांची स्त्री म्हणत असते की हा आपला पती आहे, त्यांची मुलं असं म्हणत असतात की हे आपले पिता आहेत। तेही तशा प्रकारची सगळी कर्तव्य कर्म पार पाडत असतात, पण या सर्वात असताना ते अत्यंत अलिप्त असतात ते सद्गुरु। जे माझं म्हणून असतं ते माझं याचं कोणतंही ओझ त्यांनी डोक्यावर घेतलेलं नसेल ते सद्गुरु. ही अवघड गोष्ट आहे. ज्या गुरुसेवेविषयी आपण पाहणार आहोत ते गुरु कोण असले पाहिजेत, कसे असले पाहिजेत. सर्व भूतमात्रांमध्ये हरिदर्शन घेणारे आणि सर्व भूतमात्रांमध्ये हरिदर्शन घेण्याचा उपदेश करणारे असे सद्गुरु असतात. सद्गुरु ते की जे परमार्थाच्या अंतरंग साधना जाणतात. साधनेची कल्पना नाही आणि गुरु आहे असं असू शकत नाही. अशा प्रकारचे जे गुरु आहेत त्या गुरूंमुळे शिष्याला ज्ञान होतं आणि ते ज्ञान झालं म्हणून त्याची कृतज्ञता राखण्यासाठी म्हणून तो आचार्योपासन करतो. शिष्य जे असतात त्या शिष्यांमध्ये देखील सुरुवातीला तर सर्वच येणारी मंडळी खूप परिपूर्ण होऊन आलेली मंडळी थोडी असतात. पण जो आपल्या स्वतःला बदलण्याची अपेक्षा करतो आणि आकांक्षा धरतो ते सत्शिष्याचं मुख्य लक्षण समजलं पाहिजे. त्याच्या दोषांची चर्चा अप्रस्तुत आहे कारण जेव्हा येईल तेव्हा काही एक दोष असायचेच प्रत्येक व्यक्तीमध्ये. पण ते बदलण्याचा प्रयत्न करणं ही खूप महत्वाची गोष्ट राहते. त्याच्यामध्ये जे कधी कधी बदलतच नाहीत अशी मंडळी म्हणजे खूप सात्विक आचार विचार असणारी पण सत्वगुणाचा अहंकार असणारी म्हणून विकल्पी असणारी असा एक भाग असतो की अत्यंत सत्व वर्तन असतं पण तरी देखील विकल्प असतो. तर आणि ते बदलत नाहीत. तर सद्गुरूंकडं कोणी कोणी बाह्य प्रकृतीप्रमाणे अत्यंत धूर्त आणि वेगळ्या अंतरहेतूंनी आलेले असतात. सद्गुरूंकडून श्रवण केल्यानंतर या गोष्टी बदलणं अपेक्षित आहे पण बदलत नाहीत कधी कधी तेव्हा ते असत शिष्य होतात. आणि किती काळ दबा धरून बसतात. उदाहरणं अशी दिसतात की अगदी संत देह ठेवेपर्यंत दबा धरून बसतात. जे धूर्त आणि वेगळ्या अंतरहेतूचे असतात असे लोक कधी प्रगट होतील याला तसा नियम काही नसतो. कोणाकोणाची उतावीळी अशी असते की एक दोन चार वर्षात प्रगट होतात, त्यांचे अंतरहेतू स्पष्ट होतात. तर काही काही एवढे धीराचे असतात की सद्गुरु देह ठेवेपर्यंत देखील ते लपल्यासारखे असतात पण ते असंच शिष्य राहतात. सद्गुरूंकडे आल्यानंतर प्रतिष्ठेची इच्छा कायम राहते. ती जात नाही, बदलणं अपेक्षित आहे पण ती जात नाही असं कधी कधी घडतं. बदलण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे किंवा पैसा किंवा सत्ता किंवा ज्ञान विद्वत्ता याचे घमेंडी असतात, वर वर करून केवळ नम्र असतात. पण वेळ आली तर समजून येतं ही गोष्ट बदलणं अपेक्षित आहे. सद्गुरूंकडे आल्यानंतर लोकसंग्रहाची खूप इच्छा असणं आणि लोकांमध्ये रमून राहावं, लोकांनी आपल्याला मोठं म्हणावं अशा प्रकारची इच्छा काही मंडळींमध्ये जातच नाही, काही केल्या जात नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती उफाळून येत राहते. यांचा परमार्थ होऊ शकत नाही. तर कालांतराने का होईना पण त्या ठिकाणी धंदा करावा, व्यवसाय करावा तिथे आलेल्या लोकांकडून पैसे मिळवावेत वेगवेगळ्या कारणांनी, किंवा आपण जिथं काम करतो, आपण जिथं श्रवण करतो, अथवा आपण जिथं एकनिष्ठ आहोत, तिथूनच वेगवेगळ्या कारणांनी पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणं, जसं हृदय होता, रामकृष्णांकडे जाण्यासाठी म्हणून तो पैसे मागायला लागला, रामकृष्णांची भेट हवी आहे तर पैसे लागतील असं म्हणायला लागला, शेवटी त्याला काढून टाकलं, त्यांचा भाचा होता तो। पण सेवेचा सुरुवातीला भाव आणि नंतर तो भाव बिघडणं आणि पैसे मिळवण्याची इच्छा होणं ही असतेच सुरुवातीला, पण ती जात नाही, जाणं अपेक्षित आहे। तर सद्गुरूंच्या ठिकाणी सिद्धीला थारा नाही हे माहीत असून देखील, ते वारंवार तशा प्रकारे सांगत असून देखील, सिद्धीच्या अपेक्षा सद्गुरूंकडून किंवा परमार्थामधून मिळाव्यात अशी एक सुप्त इच्छा असते, हे लोक चढीचा परमार्थ करू शकत नाहीत, शेवटपर्यंत परमार्थात जाऊ शकत नाहीत। काही काही वितंडवादी असतात, एरवी शांत असतात पण एकदम वितंडाकडे जातात, आणि तो त्यांचा प्रकृतिगत जर गुणधर्म असेल तर काही केल्या ते परत परत उफाळून हे बदलणं अपेक्षित आहे, पण जर बदललं नाही गेलं तर त्यांचा परमार्थ नीट शेवटापर्यंत जात नाही। काही काही कर्मठ असतात तर काही काही कर्म न करण्याच्या प्रवृत्तीचे असतात, आणि सद्गुरूंकडून या बाबतीत नीट समजून देखील, उपदेश होऊन देखील ते स्वतःला बदलायला तयार नसतात। म्हणून कोण शिष्य आचार्योपासन करणार आहे याकरता मी हे तुम्हाला सांगतो आहे, आचार्योपासन ही जरी एक वस्तू असली, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं खूप मोठं वर्णन केलेलं असलं तरी देखील आपल्या ठिकाणाहून ज्या जाणं गरजेचं आहेत अशा गोष्टी गेल्या पाहिजेत, ज्या येणं गरजेचं आहे अशा गोष्टी आल्या पाहिजेत। जे येणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये गुरुवाक्याचं अंकित होऊन राहणं, फार मोठी गोष्ट आहे, सोपं नाहीये। गुरुवाक्याचं अंकित होणं म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशाचं अंकित होणं, तेही तुम्ही लक्षात घ्या। सद्गुरूंचं प्रधान वचन असतं, गौण वचन असतं। तुम्ही गोंदवलेकर महाराजांना विचाराल तर ते असं म्हणतील की गौण ही नसतंच, ते म्हणतील ते करावं। तुम्ही भाऊसाहेब केतकरांना विचाराल तर ते सांगतील की गौण कसलं, महाराज बोलले म्हणजे बोलले, तसं करायचं, नुकसान झालं तर देहबुद्धी तरी जाईल, परमार्थातच लाभ होईल। त्यामुळे तशाही रीतीने गौण वचन असतं असं मानायलाही जागा नाहीये तशी। पण कधी कधी सद्गुरू सद्गुरूंच्या प्रकृतीतून बोलत असतात, शिष्य शिष्याच्या प्रकृती असतो, आणि परिस्थिती नीट सांगितलेली नसते, काय काय गोष्टी आहेत सांगितलेलं नसतं, एकदम काय करू काय नको असं विचारलेलं असतं, सद्गुरूंनाही सगळ्या प्रकारे विचार करायला अवसर मिळालेला नसतो, म्हणून व्यावहारिक सल्ले हे कदाचित थोडेसे गौण म्हणून घ्यायला हरकत नाहीत असं मी म्हणेन, पण गौण नसतात असते। पण जर यथार्थ कल्पना उभयतांना नसेल तर मग सांगितलेलं जे असेल तर मग सद्गुरूही सांगतील की याकरता नव्हे, जसं रमण महर्षींकडे कोणी आले आणि म्हणाले की तो चांदीचा देव्हारा करायचा आहे, तर ते म्हणाले मला त्याच्यातलं काही कळत नाही, ते जे ट्रस्टी आहेत त्यांना विचारा। ते जे विश्वस्त होते त्यांच्याशी बोलायला गेल्यानंतर तो कसा करायचा या संकल्पनेबद्दल थोडा मतभेद निर्माण झाला, मग ते दोघं मिळून तिथं आले, ते म्हणाले मला खरंच काही कळत नाही, हु एम आय, आत मी कोण आहे हे पाहायचं एवढंच मला सांगायचं, चांदीचा देव्हारा कराही मी म्हटलं नव्हतं, करायचा तर कसा करा हेही म्हटलं नव्हतं, या अर्थाने तो गौण मानावा। गुरुवाक्यावरून आपल्या स्वतःला विकायला देखील तयार पाहिजे असं मी म्हणेन। विकायला याचा अर्थ त्याच्यासाठी म्हणून आपल्या स्वतःला घालवायला तयार, पण ते नाही घालवायला तयार। इतकं गुरुवाक्याशी म्हणजे तत्वमसी या गुरु वाक्याशी इतका एकरूप होण्याचा अभ्यास करणारा असा असेल त्याच्या हातून ही गुरु भक्ती फार चांगली होईल. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत ती आपण जी पाहणार आहोत. गुरु आज्ञेमध्ये राहणारा असा शिष्य पाहिजे. निरनिराळ्या कारणांनी गुरु आज्ञा पाळणं हे नेहमीच नेहमीच सोपं नसतं, कधी कधी कठीण असतं. जसं ते गोंदवलेकर महाराजांकडे एक जोशी म्हणून गृहस्थ होते, त्यांना महारोग झालेला होता आणि महाराजांनी संकल्प सोडवला की 13 कोटी राम नाम घेईन असं म्हण आणि इथं राहा तुम्ही आणि घ्या, तर त्यांचा महारोग बरा झाला. म्हणजे असं झालं की ते इतके रंगून गेले की महाराजांना म्हणाले की आता माझा महारोग बरा नाही झाला तरी चालेल, मी नामस्मरणामध्ये अगदी मजा येते मला. तर महाराज म्हणाले तुम्हाला नामाचं प्रेम लागलं ही फार चांगली गोष्ट झाली. आता व्यावहारिक रीतीने तुमचा महारोग देखील रामराया बरा करेल. आणि खरंच बरा झाला. बरा झाल्यानंतर काही दिवसांनी ते परत खिन्न दिसायला लागले. तर महाराजांनी विचारलं की जोशीबुवा आता खिन्न होण्याचं कारण काय? तर ते म्हणाले की माझं सगळं बरं झालं पण माझी तरुण मुलगी लग्नाची मला महारोग झालेला, तिचं लग्न कसं व्हायचं हे मला कळत नाही, मला त्या विचारांनी फार व्यग्रता आलेली आहे. तर शेजारी भाऊसाहेब केतकर बसले ते, त्यांचा एक मुलगा होता बापू नावाचा. भाऊसाहेबांना म्हणाले की जोशीबुवा काय म्हणतायत, आपल्याला त्यांची अडचण दूर करता येईल का भाऊसाहेब? तर भाऊसाहेब म्हणाले की महाराजांनी मनावर घेतलं तर काय होणार नाही. मग म्हणाले असं करा की तुमचा बापू आहे ना, त्याला यांची जोशींची मुलगी करून घ्या. ते म्हणाले जी महाराज. त्यांनी ती मुलगी करून घेतली. सद्गुरूंची आज्ञा प्रत्येक वेळेला पालन करता येत नाही असं मी तुम्हाला सांगतोय, प्रत्येक वेळेला पालन करता येत नाही. स्वामीजी एक गोष्ट सांगायचे की रमण महर्षींकडे एक तरुण मुलगी यायची आणि म्हणायची की माझं लग्न तुम्ही ठरवायचं. ते म्हणाले की मला अगं याच्यातलं काही कळत नाही. नाही म्हणे तुम्हीच ठरवायचं. तर एक महारोगी होता म्हणाले कर याच्याशी लग्न, कसं करणार? तिने नाही केलं लग्न. म्हणाले की महाराज असं नाही, मी तुम्हाला म्हटलं ते असं नाही म्हटलं, असं म्हणाली. स्वामीजी ही गोष्ट सांगून असं म्हणत होते की कदाचित ते लग्न झाल्यानंतर महारोगी बरा होऊन तिचा संसार चांगला झाला असता. पण धैर्य होत नाही, धाडस होत नाही, म्हणून प्रत्येक वेळेला सद्गुरूंची आज्ञा पालन करू शकणारा असा शिष्य विराळा असतो. पण तशा प्रकारचं धोरण पाहिजे, तशा प्रकारचा निश्चय तर पाहिजे. आणि वाटेल तशी आज्ञा सद्गुरू करतच नाही. ती अगदीच सारखीच दरवेळेला म्हणत होती की तुम्हीच माझं लग्न ठरवा म्हणून ते म्हणाले. नाहीतर तेही अशा गोष्टीत कधी लक्ष घालत नसत. रमण महर्षी तर मुळीच नाही. सत्शिष्य जो असतो तो सद्गुरूंकडे मनुष्य बुद्धीने कधी पाहत नाही, हे सत्शिष्याचं लक्षण असतं. परवा एका केंद्रामध्ये मिलिंददादांनी एक विचार मांडला, तसा मी तो प्रथम ऐकला. त्या तऱ्हेचं तर्क मी प्रथम ऐकला, मला फारच भावून गेला तो तर्क. तो असा होता की तुळशीदासांचं अर्थात वचन त्यांनी सांगितलं, तुळशीदासांनी मांडलेला तर्क आहे की निर्गुण उपासना एक वेळ सोपी आहे, इतकी सगुण उपासना अवघड आहे असं तुळशीदास म्हणतात. अशा करता की सगुणाबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. सद्गुरूंची प्रकृती आणि तुमची प्रकृती वेगळी असते, सगुणाबरोबर मतभेद होऊ शकतात, सगुणाच्या एकूण चरित्रावर आक्षेप येऊ शकतो, रामचंद्रांच्या चरित्रावर आक्षेप येऊ शकतो. अजून घेणारे लोक आहेत सीतामाईंचा त्याग केला म्हणून, भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रावर आक्षेप येऊ शकतो. पण भगवान श्रीकृष्ण आणि रामचंद्र सोडून द्या, तुमच्या सद्गुरूंचं प्रत्येक वर्तन तुम्हाला आवडेल असं नाही. कारण प्रकृती असते. तुमच्या सद्गुरूंचं प्रत्येक वचन तुम्ही स्वीकाराल असं नाही, कारण प्रकृती असते तुमची आणि सद्गुरूंची. सगुणाबरोबर राहणं क्रिटिकल असतं, कठीण असतं. एकदा असं झालं की अंबुराव महाराज रामाचं देऊळ झाडण्यासाठी म्हणून सकाळीच आले आणि उमदीकर महाराज दर्शनासाठी आले. तर ते म्हणाले की मी सकाळी देवाचं दर्शन घ्यायला आलो आणि इथं कुंचा हातात केरसुणे हातात घेऊन तुला मी पाहतोय, तुला कळत नाही, सारखा माझ्या समोर समोर उभा असतोस, केवढा अपमान. आणि बरोबर चार लोक होते. अगदीच मूर्ख आहेस म्हणाले, अगदी काही कळत नाही तुला. तर अंबुराव महाराजांनी ती केरसुणी बाजूला ठेवली, वाकून नमस्कार केला आणि म्हणाले की चुकलं माझं महाराज. आणि महाराज दर्शनाला गेले आणि तिथून परत येताना म्हणाले, वेड्यासारखं कोपऱ्यात उभा आहेस, झाडायचं कोणी, उभा राहून काय केर निघणार आहे, असं म्हणाले. तर अंबुराव महाराज म्हणाले की तुझे महाराज, आणि केरसुणी घेतली आणि खाली मान घालून केर काढायला लागले. महाराज आलेल्या लोकांबरोबर आणि खूप प्रतिष्ठित लोक महाराजांबरोबर होते. महाराज तिथून बाहेर पडले आणि म्हणाले की मी काहीही बोललं तरी अंबुराव ऐकून घेतो, म्हणून मला जे बोलायचं असतं ते मी अंबुरावालाच बोलतो म्हणाले. गुरूंकडे मनुष्य बुद्धीनी न पाहणं हा तुमचा अभ्यास आहे, कारण गुरूंना प्रकृती लाभलेली असते, मनुष्यासारखंच वर्तन करत असतात. त्यांची एक परिस्थिती असते, सांसारिक परिस्थिती असते. कधी कधी गुरूंची सांसारिक परिस्थिती वेगवेगळी असते. गुरुदेव रानड्यांची सांसारिक परिस्थिती कशी होती? एक पत्नी गेली, दुसरं लग्न झालं. गोंदवलेकर महाराजांची दोन्ही पत्नी गेल्या. कोणाच्या संसाराची धूळधाण उडालेली असते, कोणाचा फार सुंदर असतो. नाथांचा संसार, अशा संसारामध्ये जो जातो, रोज नाथांकडे एवढं लोकांकडून येत होतं की घरं भरून जात होती त्यांची. विकल्प येऊ शकतो. बिचाऱ्यांना बायको नाही असं तुम्ही म्हणू शकता आणि चांगले मजेत राहतायत असं म्हणू शकता. अशा वेगवेगळ्या परिस्थितीत सद्गुरू असण्याची शक्यता असते, पण मनुष्य बुद्धीने न पाहणं. गुरूंच्या सेवेमध्ये ज्याला हर्षानंद होतो, असा अशा प्रकारची ही जी आचार्योपासन आहे, तर ते करण्यासाठी योग्य आहे. आणि सेवा म्हणजे सर्व बाजूनी असू शकते. देहाची सेवा एवढीच सेवा नाही, कार्याची सेवा. तू दूर जा असं सांगितलं जातं. ब्रह्मानंदांना सांगितलं की हा नारळांनी सव्वा रुपये घे, झाडाखाली झाड वाढत नाही, कर्नाटकात जा. काही आगा नाही पिछा नाही, कर्नाटकात गेले. ही गुरुसेवा. तर कधी कधी गुरुसेवेकरता पदर मोड करायला लागते, कधी कधी गुरुसेवेकरता खर्च करायला लागतो, दान द्यायला लागतं, गोष्टी उभ्या करायच्या असतात. गुरुसेवा म्हणजे एकाच तऱ्हेने नाही, आणि रोज साधना करणं म्हणजेही गुरुसेवाच आहे. आणि गौण काम गुरुसेवा म्हणून करणारा आणि उत्तम काम देखील गुरुसेवा म्हणून करणारा. सेवा देखील निष्कपट भावानी करणारा, सेवा करत असताना न कातावणारा, न रागवणारा. कारण सेवेकऱ्याला दुसऱ्याला माहीत नसतं हा फार परमपूज्य भावानी, नम्र भावानी सेवा करणार आहे. कोणी हिडीस फिडीस करतो, कोणी तो कमी आहे असं समजून त्याच्याशी बोलतो, अशा वेळेला अहंकार डिवचला जातो. स्वामीजींकडे एक भगिनी येत असत तर सल्लाताईंना ताण पडतो म्हणून पोळ्या करायला त्या येत असत, क्षिप्राताई नातू, नाही का. आणि नियमानी पोळ्या करायला यायच्या तर आजूबाजूच्या काही घरातून त्यांना विचारलं आमच्याकडेही पोळ्या करायला याल का, अशा वेळेला होणारा अपमान फार असतो. त्या इंजिनियरची पत्नी होत्या, घरचं काही कमी नव्हतं त्यांना, अगदी उत्तम होतं, तरी पोळ्या करायला जायच्या आणि स्वामीजींकडे पोळ्या करून घरी यायच्या. असं काम करताना शेजारच्यांना काय माहिती किंवा आजूबाजूच्यांना काय माहिती की तुम्ही काय कशा करता कसे आहात, तेव्हा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. म्हणून आता ययावरी गुरु भक्तीची परी सांगोगा अवधारी चतुरनाथा. गुरु भक्ती कशा कशा प्रकाराने केली जाते ते हे चतुरांचा शिरोमणी असणाऱ्या अर्जुना, चतुरनाथ असणाऱ्या अर्जुना मी तुला सांगतो तू ऐक, असं ते म्हणतात. ऐकणं महत्वाचं असतं, सांगणं महत्वाचं असतं, ऐकणं महत्वाचं असतं. ऐकण्यामध्ये आचरण म्हणजे ऐकणं, नुसतं ऐकणं म्हणजे ऐकणं नाही. नाहीतर नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडून गेले वारे का काय, इकडून तिकडे काय, इकडून तिकडून असं इकडून आणि तिकडून बाहेर, अशा अशा प्रकारे ऐकणं म्हणजे ऐकणं नाही. आपल्या आपल्या जीवनात या गोष्टी मुरवायच्यात म्हणून ऐकणं, ऐके असं म्हणतायत म्हणजे नुसतं ऐकून घे असं नाही. आता ययावरी गुरु भक्तीची परी सांगोगा अवधारी चतुरनाथा. आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शोच्या तेही. हे आचार्योपास्ती प्रगती जाईल तुझ प्रती बैसो दे एक पांती अवधानाची. आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा. सर्व दैव जी आहेत त्या दैवाची जर जन्मभूमी अशा प्रकारची सेवा झाली म्हणजे या सेवेचं अधिष्ठान असेल आणि मग आघवियाची दैवा काय प्रारब्धवशात दैव प्रत्येकाला जसं जसं लाभेल तसं. जे ब्रह्मकरी जीवा शोच्या तेही, नुसतं दैव असेल तर त्या दैवानी देखील अशोच्य प्राप्त होत नाही. या ओवीचा अर्थ नीट लक्षात घ्या. म्हणजे दैवगत्या तुम्ही विद्वान झालात, तुम्हाला उत्तम बुद्धी प्राप्त झालेली आहे, तर तुमच्या शिक्षणामुळे तुम्हाला अशोच्य प्राप्त होत नाही. तुमचं जीवन शोचनीय असू शकतं. दैव चांगलं आहे म्हणून तुम्हाला भरपूर संपत्ती मिळाली तरी देखील तुमच्या जीवनामध्ये शोक असू शकतो. खूप संपत्ती आहे म्हणून तुम्ही शोकाच्या बाहेर गेला असं असू शकत नाही. दैव चांगलं आहे म्हणून सत्ता तुम्हाला मिळाली होऊ शकतं, ती दैवाची गोष्ट आहे, ते गुरुसेवेवर अवलंबून नाही. पण सत्ता मिळाली म्हणून तुम्ही अशौच्य होत नाही. पण जर ही जन्मभूमी असेल तर कुठल्याही प्रकारचं दैव तुम्हाला लाभ हो, ही जन्मभूमी आहे तर जीव हा अशौच्य होतो. विलास आलाय का? विलास आलाय बघा. विलासने परवा आठवणीमध्ये त्याच्या सांगितलं की माझं जीवन म्हणजे फाटकं जीवन, त्यांनी सांगितलं जीवन माझं पार उधळून गेलं असतं, खलास झालं असतं. माझ्या जीवनामध्ये स्वामीजींची सेवा ही जी गोष्ट घडली त्यामुळे आज मी मस्त आहे असं म्हणाला. काय मस्त आहे बरं? त्यांनीच त्याच्या तोंडाने सांगितलं की काहीच मस्त नाही तरी मी मस्त आहे. जे ब्रह्मकरी जीवा शोच्या तेही त्याचा हा अर्थ आहे. याच्यावर अजून बोलण्यासारखं आहे, पुढच्या वेळेला मी बोलीन. पण जे काही दैव असेल ते याही परिस्थितीत त्याचं काही दैव आहे. जे दैव आहे त्या दैवाने तो अशोच्य शोकच नाही अशा स्थितीमध्ये आला, नाहीतर दैव तुम्हाला शोकरहित करायला समर्थ नसतं, ही अडचण आहे. आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोच्यातही कोणीही व्हा कसेही व्हा जगात कुठेही जा शोक विरहित नाही राहू शकत. शोक तुमच्या बरोबर आहे पण ते दैव अधिक ही सेवा असेल तर ही अशी जन्मभूमी आहे की जीवच शोकरहित होतो, त्यामुळे आहे त्या परिस्थितीत तुम्ही शोकरहित होता असा त्याचा अर्थ आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.